सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। लो जी, आपसे बातें करते करते यहां पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। इस दूसरे घंटे आप सभी का वेलकम है। मैंने आपसे पूछा की पावसामुळे कधी तुमच्या एखाद्या कार्यक्रमात विघ्न आलं होतं का, कार्यक्रमाची फजिती झाली होती का? मला फोन आलाय, ऐकत कोणी फोन केलाय।
हा नवनाथ बोलतो मी।
नवनाथ सांग, पावसामुळे कधी यु नो तुझ्या कार्यामध्ये विघ्न आलं होतं का?
कार्य म्हणजे आम्ही ट्रिपला गेलो होतो सगळे गतीचे आपल्या शेगावला गजानन महाराजांना। तर खामगावच्या पुढे गेल्यानंतर इकडे बुलढाण्याकडनं पुढे गेल्यानंतर आहे ना एक नदी, त्याला खूप पाऊस आला होता रात्री आणि त्या नदीला आहे ना फुल पाणी होतं। म्हणजे आम्ही तिथे म्हटलं ते नदीचं पाणी कमी होईल मग पुलावरून जाता येईल, तर आम्ही 4 वाजेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तिथं थांबलो होतो, तरी ते पाणी कमी नाही झालं। शेवटी तिथून वापस यावं लागलं होतं आम्हाला।
अरे बापरे, म्हणजे
एवढं पाऊस झालेला होता।
म्हणजे त्या पुलाला खाली जी नदी होती तिला पूर आला होता का?
हो, पूर आलेला होता, नदीच्या वरून पाणी वाहत होतं, गाडी जाऊ शकली नाही आणि दिवसभर आम्ही तिथं टाइमपास केला पण काही झालंच नाही पाणी कमी।
अरे
वापस यावं लागलं।
बऱ्याच वेळा ना मी सोशल मीडियावर व्हिडिओज मध्ये पाहतो की म्हणजे नदीला पूर आलेला असतो, समोर एक पूल असतो त्याच्यावर आणि लोक तो पूल क्रॉस करतात। म्हणजे लोक एवढी जोखीम कशी घेतात मला कळत नाही। तुम्ही असं कधी करू नका, कारण ते तुमच्या जीवाला घातक ठरू शकतं। ओके, सो आज मी तुम्हाला विचारलं की काय हो, पावसानं कधी तुमच्या लग्नात फजिती केली होती का, बारशामध्ये फजिती केली होती का, तुमचा कार्यक्रम त्याचा बट्ट्याबोळ केला होता का, सांगा। मला फोन करायचा आहे, नंबर आहे माझा 9607007935 9607007935। वडावड नंबर डाल करो, बात करो मुझसे। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।